एहेस्केल अध्याय 22. मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे येऊन म्हणाला, मग हे मानवाच्या मुला, तू न्याय करशील का? शहराच्या रक्ताचा न्याय तू करतोस काय? त्याच्या सर्व घृणास्पद कामाची माहिती तुला आहे. मग तू म्हणावे, परमेश्वर देव असे म्हणत आहे, असे दिवस येत आहेत की या शहराच्या मध्यभागात रक्तपात करण्यात आला आहे. शहराने स्वतःला मूर्तीने अपवित्र केले आहे. तू सांडलेल्या रक्तासाठी तू दोषी आहेस आणि तू अपवित्र मूर्ती तयार केले आहेस. तू आपला काळ जवळ आणला आहेस. यास्तो मी तुझी खरडपट्टी राष्ट्रात काढेन व भूमीवर तुझा उपवास प्रत्येक डोळ्यासमोर करेन. जे जवळ आहे व दूर आहे त्या दोघांचाही उपवास केला जाईल. तू शहराला अपवित्र केले आहेस, पूर्णपणे गोंधळलेले असे तुला नावलौकिक प्राप्त झाले आहे. पहा, इस्रायलाच्या शास्त्यांनो तुमच्या सोबळाने रक्तपात केला आहे. त्यांनी आपल्या आईबापाचा अनादर केला आहे व त्यांनी तुमच्यामध्ये विदेशांच्या कारवाया केल्या आहे. तुमच्यातील विधवा आणि अनाथांना त्यांनी तुमच्या वाईट वागणूक दिली आहे. तू माझ्या पवित्र वस्तूंना तुच्छ लेखले आहेस व माझ्या शब्दाचा अनादर केला आहे. बदनामी कारक पुरुषांनी क्रमाने येऊन रक्त ओतले व उंचस्थानी जाऊन भोजन केले व त्यांनी माझ्यापुढे दुष्टपणा केला आहे. तुझ्याकडे तुझ्या बापाची नग्नता उघड झाली आहे. त्यांनी ऋतुमती अशुद्धतेत स्त्रियाला भ्रष्ट केले आहे. ज्या पुरुषांनी आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीशी घृणास्पद वर्तन केले आहे, ज्या पुरुषांनी आपल्या सुनेला लज्जास्पद अशुद्ध केले, असा पुरुष ज्याने आपल्या वडिलाच्या मुलीला बहिणीला भ्रष्ट केले, ते सर्व कृत्य तुझ्यामध्ये झालेले आहे. असा पुरुष रक्तपात करण्यासाठी लाज घेतो, तू अतिप्रमाणात व्याज घेतो. तू तुझ्या कामाने शेजाऱ्याचे नुकसान केले आहेस आणि तू मला विसरला आहेस, असे परमेश्वर देव जाहीर करतो. ह्यास्तो तू केलेल्या अनादाराच्या कामावर मी आपला हात उगारीन आणि तुझ्यामध्ये जो रक्तपात झाला आहे, जेव्हा मी तुझ्याशी करार केला आहे, तेव्हा तुझे मन आणि तुझा हात बळकट कर, असे परमेश्वर देव जाहीर करतो. व ते मी करेनच. मी तुमच्या देशातून दानादान करेल व भूमीतून नाहीसे करेल. मी तुम्हास तुमच्या अशुद्धतेतून शुद्ध करेन. मग तुम्ही राष्ट्रांच्या देखत अशुद्ध व्हाल. मग तुम्हास कळेल मी परमेश्वर देव आहे. पुन्हा परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला, मानवाच्या मुला, इस्रायलाच्या घराने मला धातूच्या गाळाप्रमाणे झाले आहे. त्यामध्ये उरलेले पितळ, कथील आणि लोखंड शिशे आहे, ते भट्टीतल्या चांदीचा गाळ आहे. यास्तव परमेश्वर देव हे म्हणतो, कारण तुम्ही उरलेला गाळ झाला आहात, यास्तव पहा मी तुम्हास यरुशलेमेत एकत्र करीन. चांदी, पितळ, लोखंड, कथील, शिशे गोळा करून जसे तुम्हामध्ये त्यांच्यात भट्टीत टाकले जातात, तसे मी तुम्हास वितळीन. यासाठी मी तुला माझ्या क्रोधाच्या अग्नीने एकत्र करीन. मी त्यांना भट्टीत वितळून टाकीन, तुम्हास त्यामध्ये ओतणी करेन. म्हणजे मी तुमच्यात माझ्या क्रोधाच्या अग्नीने त्यांच्यावर ओतणी करेन. जसे चांदीला भट्टीत अग्नीने वितळवले जाते, तसा तू त्यांच्यात वितळविला जाशील. मग तुला कळेल मी परमेश्वर देवाने तुझ्या विरुद्ध द्वेषाची ओतणी केली आहे. परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, मानवाच्या मुला, तिला सांग, तू अशी भूमी आहेस जी अजून शुद्ध झाली नाही. क्रोधाच्या दिवसात पाऊस पडणार नाही. तुझ्यामध्ये असलेल्या संदेष्टाच्या विरुद्ध कारस्थान तुझ्यात आहेत. जसा गर्जना करणारा सिंह आपल्या भक्ष्याला फाडून टाकतो, ते जीवन संपून टाकतो आणि त्याने तिच्यात अनेकांना विधवा बनविले. तिचे याजक माझ्या नियमांच्या विरुद्ध दंगल माजवतात. ते माझ्या पवित्र वस्तूबद्दल अनादर दाखवतात. ते पवित्र वस्तू आणि अपवित्रतेची तुलना करत नाहीत. त्यांनी आपले डोळे माझ्या शब्दावरून बंद केले आहेत. यास्तव त्यांच्यात माझा अनादर झाला आहे. त्यांच्या राजकुमारी या लांडग्याप्रमाणे बळी घेणारे व रक्तपात करणारे आहेत. आपल्या हिंसाचारासाठी ते जीवाचा घात करतात आणि त्यांची दृष्टी चुना लावलेल्या भिंतीसारखे आहेत. ते खोटा दृष्टांत बघतात आणि खोटा शकून सांगतात. व परमेश्वर बोलला नसताही प्रभू परमेश्वर बोलला असे म्हणतात. भूमीतील लोक पिळवणुकीने दबून गेले आहेत आणि डाका टाकून लुटून टाकतील. व ते गरीब गरजूंना वाईट वागणूक देतात, तसेच विदेशांना अन्यायाने दाबून टाकतात. मग मी मानवाचा शोध घेतला जो भुरुज बांधून घेईल आणि जो माझ्यापुढे उभा राहील, ती भूमीला भिंत असेल ज्याचा विध्वंस मी करणार नाही. मग मी माझ्या संतापाची ओतणी त्यांच्यावर करीन, मी माझ्या संतापाच्या अग्नीने त्यांना संपून टाकीन आणि त्यांचा मार्ग त्यांच्या डोळ्यापुढे सिद्ध करेन, असे परमेश्वर देव जाहीर करत आहे.